परिवार का एक नया हिस्सा है दिनेश। दिनेश खूब खूब स्वागत है।
थैंक यू।
इसलिए तुम एक स्पेशल जगह पे काम करते थे, वो स्पेशल जगह छोड़ के यहाँ आना और रेड एफएम परिवार का हिस्सा बनना, क्या चल रहा है मन में?
बहुत अच्छा लग रहा है कि रेड एफएम को ज्वाइन किया है अभी। नेटवर्क इंजीनियर।
ओके।
और बहुत अच्छा एक्सपीरियंस है।
ओके।
सो जो भी नॉलेज मैंने कलेक्ट किया है वो मैं यूज कर सकता हूँ आपके इस नई कंपनी के लिए।
ओके। सो गाने बजाना हे सगळं सिस्टम अगदी सुरळीतपणे चालू राहावं यासाठी तू कार्यरत असणार आहेस। और मैं सारी लड़कियों को कहना चाहूंगा, दिनेश सिंगल, रेडी टू मिंगल, और वो काफी हैंडसम लगते हैं। असं म्हटल्यानंतर इकडे मुलींचा झुंड येईल असं मला लहानपणापासून वाटायचं, असं कधीच झालेलं नाही आयुष्यात। और बकायदा हमारा आज का जो विषय है मॉर्निंग नंबर वन का, आपला आधीचा जो नेटवर्क इंजिनियर है राजेश, तो माणूस कायम फोनवर बोलत असतो।
ओके।
आणि त्या माणसाशी बोलण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करणं ही एक खूप मोठा टास्क आहे। सो तुला पण तशी काही सवय आहे आयुष्यात?
बोलूया, जसं ज्याच्या सवडीप्रमाणे वेळ मिळाला आपणही बोलूया।
व्हेरी गुड। आणि तुम्हाला आजचा विषय आपला कळाला असेल, ती लोक तुमचे ते मित्र जे तुम्ही शेजारी बसलेले असताना तुम्हाला काडीची किंमत न देता फोन मध्ये घुसलेले असतात, अशांसंदर्भात जर काही विचार असतील मनात मांडायचे असतील, त्यांचं नाव सांगायचं। आपल्या लहानपणी सवय होते ना, मी आईला नाव सांगून दे बरं का। टाइप्स आज आपल्याला करायचं आहे। 6601935 नंबर है। कौन है वो इंसान जो आप सामने बैठे है फिर भी फोन पे लगा रहता है? जरा शेयर करें, आप पहले फोन करें 6601935। सो वेलकम परत एकदा दिनेश तुला।
थँक्यू सो मच।
आणि बस झाला आता फॉर्म सगळा कामाला लागूया। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम
बजाते रहो।
व्हेरी गुड, बजाते रहो। ये बंदा आज इतना शांत है, 3 महिन्यानंतर मी परत तुम्हाला याच्याशी भेट घालून देईन तेव्हा पाहायचा कसा दानव झालेला आहे, बिकॉज ये ऑफिस सबको डेविल बनाता है। डेफिनेटली क्यूट सर।